अध्याय सहावा। ॐ श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः। जोशी वसे बेडग ग्रामी, संतती संपत्ती नसे कमी, भार्या जाता निजधामी, शोका कारण जाहले। पुढे द्वितीय विवाह केला, परिचय न पडे ना त्याला। नोकरी स्तव करवीरी आला, नोकरी मिळता आनंदला। जोशीचा मेहुणा विष्णुपंत, आनंदे वसतसे करवीरात। राहिला त्याचे घरात काही दिवस लोटले, लक्ष्मीपंतांची बहीण। पंत आले स्वये घेऊन, म्हणे तुला घडेल गुरुदर्शन। भक्तिभावे आला तारा घरी, लक्ष्मी घेता दर्शन। गुरु म्हणती तिला पाहून, कन्या होईल सुलक्षण। पालक होऊ स्वये सापत्न संबंध असता, का देता गुरुनाथा कारण होईल अनर्था। ऐसी ती बोलली, जे मागता न मिळे, मिळता ते नटळे। ही संचिताची फळे जा उगेची रहा। त्या रात्री स्वप्न देखिले सुंदर, चार यवन आले फकीर। घेऊनी दीप बरोबर, मुसलमानी बोलू लागले। सुनो बेटी हमारा सवाल, अल्लाह का प्रसाद ले नारियल। बेटी होगी निर्मल, अच्छा ख्याल करना। दो आना दाम देना, फिर जाएंगे मकाना। ऐसे शब्द आले श्रवणा, जागृत जाहली भयाने। दुसरे दिवशी प्रत्यक्षात फकीर आले दारात। प्रसाद घेण्या तिला विनवीत, तिने ते टाळले। विष्णुपंत घरी येता, स्वप्न व खरा प्रकार सांगता। किती क्षुद्र तुझी बुद्धिमत्ता, दैव देते कर्म नेते हेच खरे। मम भगिनीने केला मूर्खपणा, तो तिचा अज्ञानपणा। काही येऊ द्यावी करुणा, कृपा करा तिजवरी। एक दफे गया अक्कल, बार बार दर्शने की मुश्किल। दो वक्त खाली गया बोल, सबका दिल ना खुश अभी। सपनों के आदमी हुए सच, फिर भी लाएंगे उनको अभीच। हिंदुस्थानी त ऐसे वच, बोलले गुरु स्वये। तत्क्षणी ते यवन फकीर, तो नारळ ठेवून गुरु समोर। सद्गुरु सी करुणी नमस्कार, झटक्यात गेले निघुनी। तो नारळ लक्ष्मी हाती देऊन, एकदा ब्रह्मदेव चुकला देऊन। मानवाने न करावा अपमान, जा सुखी रहा। पुढे लोटता तेरा मास, लक्ष्मी आली घेऊन मुलीस। ईश्वरी करणी न कळे कोणास, म्हणूनी गुरुपदी ठेविला माथा। बालक हातात घेऊन, त्याचे तोंडात तोंड घालून। बहुत अट्टाहास करून, गुरु म्हणती घाणवट खाऊ आली। रमाबाईचे वास्तव्य कोल्हापुरात, पिशाच तिज बहु त्रासत। शरीर झाले रोडके अशक्त, त्यात नवरा गेला निजधामी। पोटी नसे संतान, घरी किंचित असे धन। त्यावरी करी उदरभरण, प्राप्त स्थितीत सुखमानी। समंधावर उपाय बहुत केले, परी ते असफल झाले। मग श्री गुरुंचे नाव कळले, सत्वर पातली दर्शना। घेता स्वामींचे दर्शन, म्हणती तिला उद्देशून। 500 रुपये खर्चून, भोजन द्यावे गोरगरिबा। मग ताराबाई सनेऊन एकांतात, म्हणे 25 रुपये घालते पदरात। मोकळी करा सहन नाही होत, गुरु सी विनवावे मज करिता। मग ताराबाई सये ऊनी दया, ती म्हणे श्री गुरु राया। काही उपाया संबंध मुक्त तिज करावे। ताराबाई झाली जामीन, म्हणून तुला मोकळी करीन। पुढे असावे सावधान, ऐसे गुरु तिज बोलले। तत्क्षणी झाला संचार, पिशाच बोले गुरु समोर। रमाबाईचा मजवरी उपकार दर्शने पिशाची योनी तुनी मुक्त जाहलो रमा म्हणे हो कुणी सावध नवीन जीवन झाले उपलब्ध पोटी घातले अपराध नमुनी पदा निघूनी गेली पंचवीसात झाले काम रमाबाईस वाटला आराम त्याजिले ताराबाईचे धाम गुरुदर्शना विसरली गुरु म्हणती ताराबाईस तुझसाठी मोकळे केले झाडास कधी होतो जामिनास त्रास बाकी चुकती नाही झाली पुढे काही काळ लोटता रमाबाईचे घरी चोरी होता हा हा म्हणता हजार जाता पश्चाताप मग पावली झाले कष्ट गुरु मागती त्याचे गेले दुप्पट म्हणे मी पापीण नष्ट सत्वर आली दर्शना अशाश्वताचा धरिला लोभ म्हणूनी वाढला क्षोभ